चीनीमंडी.com पॉडकास्ट।
व्हिएतनाम मध्ये साखर आयात प्रमाणाचं बंधन नाही। पुढच्या वर्षी एशियन देशांकडून व्हिएतनाममध्ये साखर आयात प्रमाणावर कोणतीही मर्यादा असणार नाही। इथे उद्योग आणि व्यापार मंत्रालय 1 जानेवारी 2020 पासून कोणताही आयात कोटा लागू करणार नाही। एक अहवालात मंत्रालयानं सांगितलं की नव्यानं नियंत्रित केलेल्या HS 1701 कोड बरोबर हा कोटा लागू केला जाईल। एशियन देशांकडून आयात केलेल्या साखरेचा वार्षिक टेरिफ कोट्यात समावेश नाही, जो जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य देशांच्या प्रतिबद्धतेअंतर्गत MOTI कडून जाहीर केला जातो। कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालय, प्रासंगिक राज्य प्रबंधन एजन्सी आणि व्हिएतनाम शुगर असोसिएशन यांच्याबरोबर समन्वय राखेल आणि सरकारला आंतरराष्ट्रीय प्रतिबद्धतेनुसार व्यापार उपाय आणि आयात प्रबंधन उपाय लागू करण्यासाठी सल्ला आणि सूचना देण्याचं काम करेल।